नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चार मान्यवरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान. लालकृष्ण अडवाणी यांचा उद्या निवासस्थानी गौरव. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 तर हिंगोली इथं 1 अर्ज दाखल. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार. आणि लातूर तसंच धाराशिवसह राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आले. नरसिंह राव यांचे पुत्र पी व्ही प्रभाकर राव, स्वामीनाथन यांच्या कन्या नित्या राव, चरण सिंग यांचे नातू जयंत सिंग, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना उद्या त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने आज लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या 5 उमेदवारांमध्ये बारामती तसंच शिरूर इथून विद्यमान खासदार अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची घोषणा झाली. अहमदनगर इथून निलेश लंके, वर्धा इथून अमर काळे तर दिंडोरीहून भास्कर भगरे हे उमेदवार असणार आहेत. दरम्यान शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये इतर पक्षांच्या नेत्याचा समावेश करताना त्यांच्या पदाचा उल्लेख केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. परभणी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केलं. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान जानकर यांनी येत्या सोमवारी आपण अर्ज भरणार असल्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट वगळता इतर पक्षांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आपण महायुतीमध्ये आल्याचं जानकर यांनी सांगितलं. माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत केलं. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपाला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत आज नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 अर्ज दाखल झाले. गुरुवारी 1 आणि आज 2 असे एकूण 3 अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अकबर अख्तर खान यांनी तसंच साहेबराव भिवा गजभारे या अपक्ष उमेदवारानं आज अर्ज दाखल केला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं. आज 14 जणांना 56 उमेदवारी अर्जाचं वितरण करण्यात आलं. आतापर्यंत एकूण 54 इच्छुक उमेदवारांना 175 नामनिर्देशन पत्राचं वितरण करण्यात आलं आहे. नाशिक लोकसभेसाठी आपल्या उमेदवारीचा प्रस्ताव दिल्ली इथं झालेल्या महायुतीच्या बैठकीत मांडला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं माध्यमांशी बोलत होते. आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं एवढंच आपली भूमिका होती. ती आता मान्य झाल्याचं भुजबळ म्हणाले. यवतमाळ इथं मतदार आपला अधिकार आणि कर्तव्य असा संदेश देत हजारो विद्यार्थ्यांनी आज मानवी साखळी करून भारताचा नकाशा साकारला. ओट अशी अक्षरं आणि मतदान चिन्ह देखील त्यात साकारण्यात आलं होतं. नेहरू क्रीडा संकुलावर झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण 75% वाढवण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलं आहे. त्यासाठी थेट मतदान केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर आज आणि उद्या सायंकाळी 7:15 वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं त्यांनी ही घोषणा केली. आपण स्वतःहून निवडणुकीपासून दूर राहणार असून एकही अपक्ष उमेदवार देणार नाही असं स्पष्ट करत निवडणुकीबाबतचा निर्णय समाजानं घ्यावा असं जरांगे यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रंगपंचमीनिमित्त आज विविध ठिकाणी रंगोत्सव साजरा झाला. राज्यात बहुतांश ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाच रंग खेळला जात असला तरीही लातूर, धाराशिव, नाशिक आणि सोलापूरसह काही शहरांमध्ये रंगपंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेस पंचामृत अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर रंगाची उधळण करीत पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंदुले यांच्यासह सेवेकरी पुजारी उपस्थित होते. तुळजाभवानी मातेस रंग लावल्यानंतर शहरात रंगपंचमी खेळण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत रंग खेळला गेला. लातूर शहरात रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला. शहरातील अनेक भागात तरुणाईचा मोठा उत्साह दिसून आला तर अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. लातूर शहरात असलेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोरडे रंग खेळण्याचं आवाहन प्रशासनातर्फे तसंच अनेक सामाजिक संघटनांनी केलं होतं. त्यानुसार अनेकांनी कोरडे रंग खेळण्याचं पसंत केलं. दरम्यान लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात आदर्श मैत्री फाउंडेशनतर्फे 65 आजी आजोबांसह कोरडे रंग खेळून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक इथं श्री काळाराम मंदिरात रंग खेळण्यात आला असून यावर्षीच्या उत्साहाचे मानकरी राघवेंद्र पुजारी यांनी केशर पळसाच्या पानांचा रंग अभिर गुलालाची श्रीरामावर उधळण केली. नाशिक इथं राहाडी अर्थात जमिनीत बांधलेल्या हौद्याचं पूजन करून रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा झाला. परभणी लोकसभेच्या निवडणूक खर्च निरीक्षक अनुराग चंद्रा यांनी आज परभणी लोकसभा क्षेत्रातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं एक बैठक घेतली. यात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, भरारी पथक, बैठे पथक, स्थिर चित्रीकरण पथक, चित्रीकरण तपासणी पथक यांच्यासह निवडणूक खर्च पथक यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व पथकांना निवडणूक खर्चाच्या अनुषंगानं कामकाजाबाबत अत्यावश्यक त्या सूचना केल्या. धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावरच्या पळासनेर गावाजवळच्या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करताना धुळे पोलिसांनी 75 किलो अफूची बोंड आणि 2 किलो अफू असं अंमली पदार्थ जप्त केले. एका पिकअप वाहनातून लसणांनी भरलेल्या गोण्यांच्या माध्यमातून ही तस्करी करण्यात येत होती. वाहनासहित 17,65,600 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी राजस्थान इथल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडेन यांचा पुरुष दुहेरीच्या अंतिम सामना आज अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॉजिसेक आणि क्रोएशियाच्या इवान डोडिग या जोडीशी होणार आहे. बोपन्नाचा हा 14वा एटीपी मास्टर अंतिम सामना असून त्याने आतापर्यंत 25 वेळा दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची अकोला इथं नोंद झाली. त्याखालोखाल वर्धा इथं 42.2, अमरावती इथं 41.8, चंद्रपूर, वाशिम तसंच परभणी इथं 41.6, सोलापूर 41, यवतमाळ 41.2, तर बीड इथं 41.1, धाराशिव इथं 39.9, तर छत्रपती संभाजीनगर इथं 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 मान्यवरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान. लालकृष्ण अडवाणी यांचा उद्या निवासस्थानी गौरव. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 तर हिंगोली इथं 1 अर्ज. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार आणि लातूर तसंच धाराशिवसह राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीचा उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.